होशे अध्याय 10. इस्रायल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जस जसे त्यांची फळे वाढली तस तसे त्यांनी वेद्या बांधल्या. त्यांची भूमी सुपीक झाली. तो त्यांनी सुंदर स्तंभ उभारले. त्यांचे हृदय कपटी आहे. त्यांना त्यांची शिक्षा होईल. परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल. त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल. आता ते म्हणतील, आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही. आणि राजा आमच्यासाठी काय करणार? ते पोकळ शब्द बोलतात, खोटे शब्द वाहून करार करतात. म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात, तसा त्यांच्यावर न्याय येईल. शमरोनाचे रहिवासी बेत आविनाच्या वासरांसाठी घाबरे होतील. त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील. सोबतचे त्यांचे मूर्तीपूजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते, आता ते त्यांच्या बरोबर नाहीत. ते अशुरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. इफ्राईम लज्जित होईल आणि मूर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्रायल लज्जित होईल. शमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल. दुष्टतेची श्रद्धास्थाने आणि इस्रायलची पापे नाश पावतील. त्यांच्या विधीवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, आम्हास झाका, आणि टेकड्यास म्हणतील, आमच्यावर पडा. इस्रायला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करीत आहेस. तू तेथेच राहिला आहेस. गिबाच्या दुष्टासोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत. मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन. त्यांच्या विरोधात राष्ट्र एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील. इफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे. तिला मळणी करायला आवडते. म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जूट ठेवीन. मी इफ्राईमवर जूट ठेवीन. यहुदा नांगरील, याकूब ढेकळे फोडीन. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळी तोडा. तुमची पडीत भूमी नांगरून काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पडत नाही तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे. तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाने कापणी केली, तुम्ही फसवणुकीचे फळ खाल्ले, कारण तो तुझ्या योजनावर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला. म्हणून तुझ्या लोकांमध्ये युद्धाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे सलमानाने बेत अरबिलेच्या युद्धात नाश केला, तेव्हा आईला मुलासह आपटून मारले गेले. तुझ्या अतिदुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभात समयी इस्रायलाचा राजा पूर्णपणे नाश पावेल.